शीतळातला गोता आडला माझ्या हाताला ग सरदी सरदी बाई सरदी माझ्या हाताला ग सरदी अशी बायानी ग दिली गोटी केली लवंगानी ग गरदी गरदी बाई गरदी केली लवंगानी ग गरदी अशी तळात ग काढता माझी तळात ग पिवळी पिवळी बाई पिवळी माझी तळात ग पिवळी अशी बायानी ग दिली गोटी केली लवंगानी ग गरदी गरदी बाई गरदी केली लवंगानी ग गरदी बारीक ग तुझा गळा एवढा वाऱ्यानी ग ऐकू गेलं ऐकू गेला बाई ऐकू गेलं एवढा वाऱ्यानी ग ऐकू गेलं असं बंधना गवानी माझ्या गोडा मैदानी ग उभा केलं उभा केला बाई उभा केलं गोडा मैदानी ग उभा केलं असं बारीक ग माझा गळा एवढा ऐकू ग गेला शेती गेला शेती बाई गेला शेती एवढा ऐकू ग गेला शेती असं बंधू ना ग बोल त्यात बहीण कोयाळ ग आली राती बाई आली राती बहीण कोयाळ ग आली राती अशी तुझ्या नग गळ्यासाठी आले आळी मी पलटुनी पलटुनी बाई पलटुनी आले आळी मी पलटुनी अशी गवळानी ग माझ्या बाई गळा देवस ग उलटुनी उलटुनी बाई उलटुनी गळा देवस ग उलटुनी अशी तुझ्या नग गळ्यासाठी आले भितड ग येंगुनी येंगुनी बाई येंगुनी आले भितड ग येंगुनी अशी गवळानी ग माझ्या बाई गळा देवस ग सांगुनी सांगुनी बाई सांगुनी गळा देवस ग सांगुनी आम्हाला म्हातारे बाळ लागली
आणि चांगली चांगली दिली तुम्ही कसलं म्हटलं गवाळ दिलं आम्ही
म्हणी